उत्पत्ती अध्याय 31. लाबानाचे पुत्र आपसात बोलत असताना याकोबाने ऐकले. ते म्हणाले, जे आपल्या बापाचे त्यातून सर्व काही याकोबाने घेतले आहे, आणि जे आमच्या वडिलाच्या त्या मालमत्तेतून तो संपन्न झाला आहे. याकोबाने लाबानाचा चेहरा पाहिला, त्याच्या वागण्यात बदल झाल्याचे त्याच्या लक्षात आले. परमेश्वर याकोबाला म्हणाला, तुझ्या वडिलाच्या देशात आपल्या नातलगाकडे तू परत जा आणि मी तुझ्या बरोबर असेन. तेव्हा याकोबाने राहेल व लेया यांना तो आपले शेरडा मेंढरांचे कळप राखीत होता तिथे शेतात बोलवले आणि त्यांना म्हणाला, तुमच्या वडिलाच्या वागण्यात मला बदल झालेला जाणवला आहे, परंतु माझ्या बापाचा देव माझ्या बरोबर आहे. तुम्हास माहीत आहे की मी आपल्या सर्व शक्तीने तुमच्या बापाची सेवा केली आहे. तुमच्या वडिलाने मला फसवले आणि त्याने माझ्या वेतनात 10 वेळा बदल केलेला आहे, परंतु देवाने माझे नुकसान करण्याची परवानगी त्यास दिली नाही. जेव्हा तो म्हणाला, सर्व ठिपकेदार शेळ्या मेंढ्या तुझे वेतन होतील, सर्व शेळ्या मेंढ्यांना ठिपकेदार करडे होऊ लागली. परंतु मग लाबान म्हणाला, तू बांड्या बकऱ्या घे, त्या तुला वेतना दाखल होतील. त्याने असे म्हटल्यानंतर सर्व बकऱ्यांना बांडी करडी होऊ लागली. तेव्हा अशा रीतीने देवाने तुमच्या वडिलाच्या कळपातून गुरेढोरे काढून घेऊन ती मला दिलेली आहेत. एकदा शेळ्या मेंढ्यांचा कळप निपजण्याच्या वेळेस मी आपली दृष्टी वर करून स्वप्नात पाहिले. तो पहा, कळपातल्या माद्यांवर नर उडत होते, ते फक्त ठिपकेदार व बांडे करडे होते. देवाचा दूत मला स्वप्नात म्हणाला, याकोबा, मी म्हणालो, काय आज्ञा आहे? तो म्हणाला, आपले डोळे वर करून पहा, फक्त ठिपकेदार व बांडे करडे असलेलेच नर माद्यांवर उडत आहेत. लाबान तुला काय करीत आहे ते सर्व मी पाहिले आहे. बेथेलचा मी देव आहे, जेथे तू एका स्मारक स्तंभास अभिषेक केलास, जेथे नवस करून तू मला वचन दिले, आणि आता तू हा देश सोड आणि आपल्या जन्मभूमीस परत जा. राहेल व लेया यांनी त्यास उत्तर दिले आणि त्यास म्हणाल्या, आमच्या वडिलाच्या घरी आम्हाला वारसा किंवा तेथे काही भाग नाही. आम्ही परक्या असल्यासारखे त्याने आम्हाला वागवले, नाही काय? त्याने आम्हास तुम्हास विकून टाकले आणि आमचे पूर्ण पैसे खाऊन टाकले आहेत. देवाने ही सर्व संपत्ती आमच्या पित्याकडून घेतली आणि आता ती आपली व आपल्या मुलाबाळांची संपत्ती झाली आहे. तेव्हा देवाने तुम्हास जे करावयास सांगितले आहे ते करा. तेव्हा याकोब उठला आणि त्याने आपल्या स्त्रिया व मुलांना उंटांवर बसवले. तो आपली सर्व गुरेढोरे आणि आपण मिळवलेली सर्व धन, म्हणजे जे गुराढोरांचे कळप त्याने पदन आरामात मिळवले होते, ते घेऊन आपला बाप इसहाक याच्याकडे कनान देशास जाण्यास निघाला. त्याचवेळी लाबान आपल्या मेंढऱ्यांची लोकर कातरण्यास गेला होता. तेव्हा राहेलने आपल्या वडिलाच्या कुलदेवतांच्या मूर्ती चोरल्या. याकोबानेही अरामी लाबानाला फसवले. आपण येथून सोडून जात आहोत हे त्यास सांगितले नाही. याकोब आपली बायका मुले व सर्व चीजवस्तू घेऊन ताबडतोब पळाला. त्यांनी फरात नदी ओलांडली आणि ते गिलाद डोंगराळ प्रदेशाकडे निघाले. 3 दिवसानंतर याकोब पळून गेल्याचे लाबानास कळाले. तेव्हा त्याने आपले नातलग एकत्र जमवले आणि याकोबाचा पाठलाग सुरू केला. 7 दिवसानंतर गिलादाच्या डोंगराळ प्रदेशाजवळ त्यास याकोब सापडला. त्या रात्री देव अरामी लाबानाच्या स्वप्नात येऊन म्हणाला, तू याकोबाला बरे किंवा वाईट बोलू नये म्हणून काळजी घे. लाबानाने याकोबाला गाठले. याकोबाने डोंगराळ प्रदेशात तळ दिला होता. लाबानानेही आपल्या बरोबरच्या नातलगासह गिलादाच्या डोंगराळ भागात तळ दिला. लाबान याकोबाला म्हणाला, तू मला हे काय केले? तू मला फसवलेस आणि युद्ध कैदी केलेल्या स्त्रियांप्रमाणे तू माझ्या मुलींना का घेऊन आलास? तू मला न सांगता का पळून गेलास? मला का फसवले? तू मला सांगितले नाही, मी तर उत्सव करून आणि गाणी डफ व वीणा वाजवून तुला पाठवले असते. तू मला माझ्या नातवांचा व माझ्या मुलींचा निरोप घेण्याची किंवा त्यांची चुंबने घेण्याची संधी दिली नाहीस. आता हा तू मूर्खपणा केला आहेस. खरे तर अपाय करण्याची माझ्या ताकद आहे, परंतु काल रात्री तुझ्या बापाचा देव माझ्या स्वप्नात बोलला आणि म्हणाला, तू याकोबाला बरे किंवा वाईट बोलू नको, म्हणून काळजी घे. तुला तुझ्या वडिलाच्या घरी जायचे आहे हे मला माहीत आहे आणि म्हणूनच तू जाण्यास निघालास, परंतु तू माझ्या घरातील कुलदेवता का चोरल्यास? याकोबाने उत्तर दिले आणि लावानास म्हणाला, मी गुप्तपणे निघालो कारण मला भीती वाटली आणि मी विचार केला की तुम्ही तुमच्या मुली माझ्यापासून हिसकावून घ्याल. ज्या कोणी तुमच्या कुलदेवता चोरल्या आहेत तर तो जगणार नाही. तुमच्या नातलगासमोर माझ्याबरोबर जे काही तुमचे आहे ते तुम्ही आपले ओळखा आणि ते घ्या. राहेलीने त्या मूर्त्या चोरल्या होत्या ते याकोबास माहीत नव्हते. लाबान याकोबाच्या तंबूत गेला, लेयाच्या तंबूत गेला आणि दासींच्या तंबूत गेला, परंतु त्यास त्या सापडल्या नाहीत. त्यानंतर तो राहेलीच्या तंबूत गेला. राहेलीने त्या कुलदेवता उंटाच्या खोगिरात लपून ठेवल्या होत्या आणि ती त्यांच्यावर बसली होती. लाबानाने सगळा तंबू शोधला, परंतु त्या सापडल्या नाहीत. ती आपल्या पित्यास म्हणाली, मी आपल्या समोर उभी राहू शकत नाही, म्हणून माझ्यावर रागावू नका कारण माझी मासिक पाळी आली आहे. अशा रीतीने त्याने शोध केला, परंतु त्यास कुलदेवता सापडल्या नाहीत. मग याकोबाला राग आला आणि त्याने लाबानाशी वाद केला. तो त्यास म्हणाला, माझा गुन्हा काय आहे? माझे पाप कोणते आहे म्हणून तुम्ही माझ्या रागाने पाठलाग केलात? माझ्या मालकीच्या सर्व चीजवस्तू तुम्ही शोधून पाहिल्या आहेत. तुम्हास तुमच्या मालकीची एकतरी चीजवस्तू आढळली का? जर तुम्हास तुमचे काही मिळाले असेल तर ते आपल्या नातलगासमोर ठेवा, यासाठी की ते आपल्या दोघांचा न्याय करतील. मी 20 वर्षे तुमच्याबरोबर होतो, त्या सर्व काळात एकही करडू किंवा कोकरू मरण पावलेले जन्मले नाही आणि तुमच्या कळपातील एकही बकरा मी खाल्ला नाही. जनावरांनी फाडलेले ते मी तुमच्याकडे आणले नाही, त्याऐवजी ते नुकसान मी भरून दिले. दिवसा किंवा रात्री चोरी गेलेले प्रत्येक हरवलेले जनावर ते तुम्ही नेहमी माझ्या हातून भरून घेत होता. दिवसा उन्हाच्या तापाने व रात्री गारठ्यामुळे मला त्रास होई आणि माझ्या डोळ्यावरून झोप उडून जाई अशी माझी स्थिती होती. 20 वर्षे मी तुमच्या घरी राहिलो. पहिली 14 वर्षे तुमच्या 2 मुलींसाठी आणि 6 वर्षे तुमच्या कळपांसाठी. 10 वेळा तुम्ही माझ्या वेतनात फेरबदल केला, परंतु माझ्या पूर्वजांचा देव, अब्रामाचा देव आणि इसहाकाचा देव, ज्याचे मी भय धरतो, तो माझ्या बरोबर होता. तो जर माझ्या बरोबर नसता तर तुम्ही मला नक्कीच रिकामे पाठवले असते. देवाने माझ्यावर झालेला जुलूम पाहिला आणि मी कष्टाने केलेले काम पाहिले आणि काल रात्री त्याने तुम्हास धमकावले. लाबानाने उत्तर दिले आणि तो याकोबाला म्हणाला, या मुली माझ्या मुली आहेत आणि ही नातवंडे माझी नातवंडे आहेत आणि हे कळप माझे कळप आहेत. जे काही तू पाहतोस ते सर्व माझे आहे, परंतु आज मी या मुलींसाठी किंवा त्यांच्या मुलांसाठी ज्यांना त्यांनी जन्म दिला त्यांना मी काय करू शकतो? म्हणून मी व तू आता आपण करार करू आणि तो माझ्यामध्ये व तुझ्यामध्ये साक्षी होवो. तेव्हा याकोबाने मोठा दगड घेऊन स्मारक स्तंभ उभा केला. याकोब त्याच्या नातलगांना म्हणाला की दगड गोळा करा. मग त्यांनी दगड गोळा करून त्याची रास केली. नंतर त्या दगडांच्या राशी शेजारी बसून ते जेवले. लाबानाने त्या राशीला यगर सहादुथा असे नाव ठेवले, परंतु याकोबाने त्या जागेचे नाव गलेद ठेवले. लाबान म्हणाला, ही दगडांची रास आज माझ्यामध्ये व तुझ्यामध्ये साक्षी आहे, म्हणून त्याचे नाव गलेद ठेवले. मग लाबान म्हणाला, आपण एकमेकांपासून दूर होत असताना परमेश्वर माझ्यावर व तुझ्यावर लक्ष ठेवो, म्हणून त्या जागेचे नाव मिस्पा ठेवण्यात आले. जर का तू माझ्या मुलींना दुःख देशील किंवा माझ्या मुलींशिवाय दुसऱ्या स्त्रिया करून घेशील, तर पहा, जरी आमच्या बरोबर कोणी नाही, पण तुझ्यात व माझ्यात देव साक्षी आहे. लाबान याकोबास म्हणाला, या राशीकडे पहा आणि स्मारक स्तंभाकडे पहा, जो मी तुझ्यामध्ये व माझ्यामध्ये ठेवला आहे. ही रास व हा स्तंभ, ही दोन्ही आपल्यातील कराराची साक्ष होवो, की हानी करायला मी तुझ्याकडे ही रास ओलांडून येणार नाही, आणि तूही माझ्या विरुद्ध ही रास ओलांडून कधीही येऊ नये. अब्रामाचा देव, नाहोराचा देव आणि त्याच्या वडिलांचा देव आमचा न्याय करो. याकोबाने त्याचा बाप इसहाक ज्या देवाचे भय धरत असे त्याची शपथ घेतली. मग याकोबाने त्या डोंगरावर यज्ञ केला आणि त्याने आपल्या सर्व नातलगांना भोजनासाठी आमंत्रण दिले. भोजन संपल्यावर त्यांनी ती रात्र डोंगरावरच घालवली. दुसऱ्या दिवशी लाबान पहाटेच उठला. त्याने आपल्या मुली व आपली नातवंडे यांची चुंबने घेऊन त्यांचा निरोप घेतला. त्याने त्यांना आशीर्वाद दिला आणि मग तो आपल्या घरी परत गेला.